लेकराला आई जशी जीव लावते तशीच ही देवी भक्ताला जीव लावते आणि भक्ताचं रक्षण करते, हाकेला धावून येते। आईच्या मायेला जशी तोड नाही तशी देवीच्या मायेला तोड नाही। तरी सुद्धा संकट आले तर भक्त म्हणतो,
गोडनी।